93.5 Red FM वर 10:33 वे मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्रा तुमच्या सोबत आणि छुट्टियों के बारे में बातें चल रही है. मुलांवरच्या प्रेशर बद्दल बोलणं सुरू आहे. मुलं काय सध्या करताय या सगळ्या गोष्टी जरा जाणून घेतल्या जात आहेत. थोड्या वेळापूर्वी अनघाचा फोन आला होता. अनघाजींना एक क्यूटशी 5 वर्षांची मुलगी आहे. नाव आहे तिचं राधिका. तिचं त्यांचं म्हणणं असं आहे की त्या स्पेशली जे करतात सुट्ट्यांमध्ये त्यांनी मुलीला छान छान 2 शिबिरांमध्ये टाकलंय. मुलीचे 2 तास, एक सकाळचा तासभर एक संध्याकाळचा तासभर जो वेळ तो या शिबिरांसाठी असतो. संध्याकाळची जी वेळ आहे ती खेळण्यासाठी ठेवण्यात आलेली आहे. पर्टिक्युलर ऊन संपल्यानंतर अंधार पडण्या आतला जो वेळ असतो त्या वेळात ती खेळते. आणि इतर वेळामध्ये दुपारच्या वेळी वगैरे वाचन वगैरे करण्याची तिला वेळ जरा वेळ लावण्याचा त्या प्रयत्न करतात. त्यासाठी छान छान पुस्तकं त्यांनी आणून ठेवली आहे. स्वतः वाचणं, टेलिव्हिजनपेक्षा वाचन किती महत्त्वाचं आहे हे विद्यार्थ्यांना सांगणं, या सगळ्या गोष्टींमध्ये त्या इन्वॉल्व असतात. आणि अशा पद्धतीनं मुलीची सुट्टी आपल्यासाठी 100% जबाबदारीचं काम असं काहीतरी त्यांचा अप्रोच आहे. व्हेरी गुड. खऱ्या अर्थानं अशाच पद्धतीनं सेलिब्रेशन करणं गरजेचं असतं. आपल्या घरातल्या पोरांच्या कशा चालल्या आहेत सुट्ट्या? 6601935 नंबर शेअर करा जरा. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.